कैवल्यानन्ददायक संसारतापशमवी समर्थ समदर्शक स्वयं प्रकाश संसिद्धि स्वरूपानंद सद्गुरु शांति शुचिर गुणी पूज पावते यतीश्वरो सोहं सिद्धि सुसंपन्न नाथ संधानि दुस्थित वितरागे विशेषत्वे वितरागे विशेषत्वे गुरुतो मज रक्षिता ज्ञानेशां पद पद्मलुब्ध भ्रमरा शिष्यास्वरूपांकिता संतांचा वचनी रती कथिकतू साक्षित्वता रक्षिता संसारी दरु एकनाथ दूसरा तुकया सोहं योग कृतार्थ माधव यते चरणासि वन्दु असार स्वामी माधव नाथ अंकित भला वैराग्य सिंधु तथा प्रेमळ भक्त सुशांत दांत प्रिय सखा मायाळ मेधाविता सोहं बोध पवित्र जीवन जगी मोक्ष श्रिया मंडिता नमितो यति मकरंदनाथ सजया सांभाळि दीनाता सांभाळि दीनाता
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपल्या इथे दीपावली निमित्त खास अभंग गायनाच्या कार्यक्रमासाठी सद्भक्त डॉक्टर माधुरीताई जोशी आलेले आहेत। मंडळातर्फे मी माधुरीताईंचं आणि त्यांच्या साथीला आलेल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। माधुरीताईंचा परिचय आता आपल्याला सद्भक्त अमृता कुलकर्णी करून देतील।
श्रीराम। आज दिवाळीच्या अतिशय मंगल आणि पवित्र दिनी आपण सुरेल आणि मधुर अशा संगीत विश्वामध्ये अवगाहन करणार आहोत. असं म्हणतात की संगीत हे आपल्याला परमेश्वराच्या निकट घेऊन जातं, याचा आपण आज प्रत्यय घेणार आहोत. आज आपल्या इथे आलेल्या डॉक्टर सौभाग्यवती माधुरीताई जोशी या स्वामी माधवनाथांच्या अनुग्रहित आहेत. त्यांनी संगीताचं शिक्षण आदरणीय पिंपळखरे बुवा, पंडित अभिषेकी आणि प्रसिद्ध गायिका शोभा गुरटू यांच्याकडे घेतलेलं आहे. उत्तर भारतीय संगीत आणि कथक या विषयावर त्यांनी पीएचडी केलेली आहे. अनेक वर्ष प्रसिद्ध नृत्यांगना रोहिणी भाटे यांना आपल्या सुरेल अशा स्वरांनी त्यांनी साथ दिलेली आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव तसंच इतर अनेक मोठ्या मैफिलींमध्ये त्यांनी आपली गानसेवा सादर केलेली आहे. तसंच परदेशातही त्यांचे गाण्याचे कार्यक्रम झालेले आहेत. गेली अनेक वर्ष कन्याशाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. मार्चमध्ये त्या आपल्याकडे एकदा येऊन गेल्या होत्या. आज दिवाळीच्या खास निमित्ताने त्या पुन्हा आपल्याकडे आल्या आहेत, ह्याचा खूप आनंद होतो आहे. आज त्यांना पेटीची साथ करणार आहेत श्रीयुत अजय पराड, तबल्यावर आहेत श्रीयुत हनुमंत फडपरे, पखवाजची साथ करणार आहेत श्रीयुत ज्ञानेश्वर दुधाणे आणि टाळवादक श्रीयुत प्रसाद भावे. त्यांना गाण्याची साथ करणार आहेत कुमारी अमिता पुजारी आणि चिरंजीव तुषार देशपांडे. मी आता मंडळातर्फे माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी.
एका छोट्याशा गोष्टीशी मला नोंद करायचे, म्हणजे हा योग मला स्वामींमुळे आलेला आहे याचा मला अतिशय आनंद होतोय. आज माझे सासरे हयात नाहीयेत, पण आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते जर हयात असते तर तो 101वा वाढदिवस होता. तर मला जेव्हा इथे गाण्यासाठी विचारलं गेलं तेव्हा मी अत्यंत आनंदाने ताबडतोब होत म्हणलं, म्हणजे इथे गायला संधी मिळणं म्हणजे या मंदिरात स्वरांची पूजा बांधण्यासारखं आहे. पण हा योग आल्यामुळे मला अतिशय आनंद झाला की त्यांची आठवण इतक्या सुरेल आणि भावपूर्ण रीतीने मला करता येईल. ते त्यांचं नाव होतं सदाशिव महादेव जोशी. ते कराचीला होते आणि फाळणीच्या वेळेला जे सगळे भारतीय इथे जीव मुठी धरून निघून आले त्यांच्यापैकी ते एक होते. त्यामुळे एका क्षणामध्ये त्यांचं सगळं जीवन शून्य या पातळीला गेलं, कारण सगळं सोडून नेसत्या वस्त्रांशी इथे यावं लागलं. इथे आल्यानंतर खूप लढाया करून पुढे त्या आयुष्यामध्ये स्थिर झाले आणि ते इतके स्थिर झाले की त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याकडे एक पैसाही कधी मागितला नाही. इतकंच नाही तर त्यांच्या जाण्याची त्यांना दुखण्यामुळे साधारण कल्पना आली होती. त्यावेळेला त्याच्या आधीच्या आठवड्यात त्यांनी माझ्या मागे लागून बँकेतनं पैसे काढून ठेवून आणायला लावले घरात की हे लागणार आहेत तुला, तू काढून आण. अशा जुन्या पिढ्या होत्या म्हणून आज आम्ही सुखाने जगतोय, त्यांच्या आशीर्वादावर जगतोय. तर त्यांना मी आज नमस्कार करते, त्यांची आठवण करते आणि गायला सुरुवात करते.
Krishna Hari, Jai Jai Ram. देई भुके का देई विठल नहीं नहीं एक सूचना इकडनं करावीशी वाटली की मागे कोरसला मग एक माईक जर देऊ शकलो आपण पेटीचा माईक जो आहे हा तो सुद्धा चालेल हा सुद्धा चालेल कारण तबला बंद असूनही बाकीच्या माईक मधनं येतोय त्याचा
तो हे होतोय
पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण पद्मनाभ नारायण सकल देवानी दिवशी बसू हत्तीवर कोण्या दिवशी बसू हत्तीवर कोण्या दिवशी आलखी कुठे कोण्या देवशी बसून हत्तीवर, कोण्या देवशी बसून हत्तीवर, कोण्या देवशी पालखी सुभेदार, कोण्या देवशी पालखी सुभेदार, कोण्या देवशी पायाचा चाकर, कोण्या देवशी पायाचा चाकर, चालत रहावे चालत रहावे देव, समयासी चालन भावे, समयासी चालन भावे, देव खेलते रहावे, देव खेलते रहावे, दिवशी कणगी वर बसून, कोण्या दिवशी कणगी वर बसून, कोण्या दिवशी घरी नाही धान्य, कोण्या दिवशी घरी नाही धान्य, कोण्या दिवशी कणगी वर बसून, कोण्या दिवशी घरी नाही धान्य, कोण्या दिवशी द्रव्याची साठवणा, कोण्या दिवशी द्रव्याची साठवणा, कोठे साठवावे, कोठे साठवावे देव, दिवशी होईल सद्गुरूची कृपा, कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा, सद्गुरूची कृपा, कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा,
ah
दिवशी सुख तीन सौर्या दिवशी सुख तीन चौऱ्याऐंशी चाफा कोण्या दिवशी होईल सद्गुरूची कृपा कोण्या दिवशी सुखतील चौऱ्याऐंशी चाफा कोण्या दिवशी सावता माऱ्या नारी बापा कोण्या दिवशी सावता माऱ्या नारी बापा कोण्या दिवशी सावता माऱ्या नारी बापा दर्शन पुण्या दिवशी सावता माऱ्या नारी बापा दर्शन द्यावे दर्शन द्यावे दर्शन द्यावे देव के बिन कैसे 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 रहावे देव के बिन कैसे रहावे
Ah, 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 ah
नकळे ज्ञान वेदांचे वचन नकळे आम्हा इतकी कबुली संतांशिवाय कोणी नाही देऊ शकत आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद आगमाची आढी निगमाचा भेद शास्त्रांचा संवाद नकळे आभा शास्त्रांचा संवाद शास्त्रांचा संवाद नकळे आभा शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान नकळे पुराण वेदांचे वचन नकळे आम्हा नकळे ज्ञान नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान आम्हा नकळे ज्ञान व्रत तप
झाले पुराण वेदांचे वचन नकळी
Ah अच्युता अनंता श्रीधरा माधवा असा हा पांडुरंग आपल्या हृदयामध्ये आपण भाऊ हृदयाच्या ठिकाणी आपण समचरण सुंदर कासे ल्याला पीतांबर अशा मूर्तीला पाहू. आनंदाचा गाभा कैवल्याची शोभा विटेवरी उभा अशा प्रकारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते Thank you. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हृदयामध्ये श्रीमूर्ती पाहतो आहोत आणि नाम घेतो आहोत. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण, वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण, वासुदेव हरी 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 राम राम। काल आपण सर्वांनी मिळून केलेलं सामूहिक ध्यान आजचं सद्भक्त असो माधुरीताई जोशींनी केलेलं अतिशय सुंदर असं अभंग गायन आणि आता आपण सर्वांनी मिळून घेतलेलं ध्यान आणि एक 2-5 मिनिटाचं केलेलं नाम आणि 2-5 मिनिटाचं केलेलं ध्यान अशा पद्धतीने आपण हे दिवाळीचे 2 दिवस अशा प्रकारे आपण हे 2 दिवस दिवाळीचे साजरे केले। दिवाळीचा सण अतिशय पवित्र पावन आणि मुख्य म्हणजे आनंदाचा असा हा सण आहे। या सणाच्या निमित्ताने खरंच तुम्ही अतिशय सुंदर असा अभंग गायन या अभंगामध्ये भाव होता। या अभंगामध्ये संतांचे शब्द भावासहित आपल्या अंतःकरणात पोहोचवण्याची ताकद होती तशा पद्धतीचं हे अभंग गायन झालं आणि तुम्हाला साथ ज्या सर्वांनी मिळून केली त्यांनीही तेवढ्याच ताकदीने ही साथ केली याच्यात काही शंका नाही। माधुरीताई तुमच्या या सेवेबद्दल खरंच स्वामीजींची तुमच्या हातून सेवा झाली। या सेवेच्या बद्दल तुमचा आणि तुमच्या साथीदारांचा सत्कार करावा असं मंडळाच्या मनामध्ये आहे त्यामुळे गिरीश फाटक त्याच्या पुढे सत्काराच्या निमित्ताने जे बोलणं आहे ते करतील।
श्रीराम। सद्भक्त माधुरीताई पूजनीय स्वामी माधवनाथांच्या अनुग्रहित आहेत। खरं म्हणजे ते आपल्या साधक विश्वाच्या कुटुंबातीलच एक जण आहेत, आपल्याला त्या मुळीच परक्या नाहीत। आपण जी आज सेवा येथे सादर केलीत त्याबद्दल कृतज्ञता म्हणून मंडळातर्फे पूजनीय स्वामीजींच्या हस्ते आपण प्रथम सद्भक्त डॉक्टर माधुरीताई जोशी यांचा सत्कार करणार आहोत। त्यांना हार्मोनियम वरती माननीय श्री अजय पराड यांनी अतिशय सुंदर अशी साथ केली त्यांचा देखील आपण स्वामीजींच्या हस्ते सत्कार करूया। तसंच आपण अतिशय दमदार असा तबला वाजवणारे माननीय श्री हनुमंत फडतरे यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करूया। पखवाज वाजवणारे माननीय श्री ज्ञानेश्वर दुधाणे यांचा आपण आता सत्कार करूया। या सर्वांना टाळावर साथ करणारे माननीय श्री प्रसाद भावे यांचा देखील आपण स्वामीजींच्या हस्ते सत्कार करूया। तसंच माधुरीताईंना ज्यांनी गायनाची साथ केली असं चिरंजीव प्रथम कुमारी अमिता घुकरी हिचं आपण स्वामीजींच्या हस्ते कौतुक करूया। तसंच चिरंजीव तुषार देशपांडे यांनी देखील सुंदर गायनाची साथ केली, त्याचं आपण स्वामीजींच्या हस्ते कौतुक करूया. प्रथम मी काही निवेदन करतो. दीपावली निमित्त मंडळातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्याला आध्यात्मिक तसंच अधिक सुख समृद्धीची जावो अशी मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे, तसंच उद्या सकाळचं केंद्र आणि सायंकाळचं केंद्र याला देखील दीपावली निमित्त सुट्टी आहे. येता शनिवार आणि रविवारचे कार्यक्रम मात्र नेहमीप्रमाणे होणार आहेत. काल ज्या साधकांनी नमस्कार केलेले आहेत त्या साधकांनी मनोमन नमस्कार करायचे आहेत. तसंच वरती फ्लॅटमध्ये जे साधक बसलेले आहेत त्यांनी कार्यकर्ते सांगतील त्याचवेळी मुख्य हॉलमध्ये नमस्कारासाठी यायचं आहे. बाकीच्या साधकांनी शांतपणे नांगेत नमस्कारासाठी उभं राहायचं आहे, पण तत्पूर्वी पूजनीय स्वामीजी 2 मिनिटात फ्रेश होऊन येतील. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.